हरे कृष्ण। आपल्या सर्वांचं आजच्या या भागवत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे। तर आपण बघतो आता गेले आठवडाभर आपण सुंदर असा फिस्ट सर्व भक्तांच्याकडून घेत होतो आणि खास करून हे सर्व भक्त हिंदीमधून आपले प्रवचन देत होते। कित्येक भक्ताने विचारलं सुद्धा आम्हाला की हे प्रवचन हिंदीमध्ये काढत, कारण जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतील आणि प्रश्नांची उत्तरं लिहू शकतील, हाच त्यामागे उद्देश होता। आणि आपण बघतो की जवळजवळ दुप्पट लोक जे भक्त आहेत ते बघत होते आणि ते प्रश्न उत्तरे पण देत होते। तर आम्ही आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत करतो, कारण त्यांनी पूर्णपणे भाग घेतला या विश्व हरिनाम महोत्सवामध्ये। आणि आज कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी खास करून श्रीमान अद्वैत कृष्णप्रभू आणि श्रीमान श्रीपाद प्रभू यांनी खूप असा कठीण परिश्रम घेतला, जेणेकरून हा कार्यक्रम संपूर्ण यशस्वी झाला, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। तर आज आपण बघूया की श्रीमद भागवतम स्कंद 9 अध्याय 11 रामराज्य। तर या ठिकाणी आपण प्रसंग बघतोय की कशा प्रकारे प्रभू रामचंद्र या आता वनवासातून परत आलेले आहेत आणि आता त्यांचा राज्याभिषेकही झालेला आहे आणि आता राजगद्दीवर विराजमान झालेले आहेत आणि यज्ञ केलेला आहे त्यांनी आणि अनेक ब्राह्मण येऊन त्या ठिकाणी यज्ञ करत आहेत आणि त्या यज्ञाच्या वेळी काय करतात, सुंदर असा यज्ञ होतो, भगवंती संतुष्ट होत आहेत आणि तो जे काय राज्य होतं प्रभू रामचंद्रांचं ते राज्य काय करतात, सर्व ब्राह्मणांना दान देऊन टाकतात। तर आपण बघू शकतो की ज्यावेळी वनवासात जाणार होते त्यावेळी पण ते काय होता की त्यांचा राज्याभिषेक होणार होता आणि राज्याभिषेक होणार त्याच दिवशी आदल्या रात्री काय करतात, काही काही बोलवून सांगते की वडिलांची इच्छा ही की तुम्ही वनवासात जावं 14 वर्षासाठी, एक दोन दिवस नाही कि वर्षभर नाही, 14 वर्षासाठी वनवास आणि भरतानं राज्य करावं। तर तेही हसत मुखानं बघून प्रभू रामचंद्र काय करतात, स्वीकार करतायत आणि 14 वर्षानंतर आता येत आहेत। आता सुंदर सर्वजण प्रजेला आनंद झालेला आहे आणि आता बघतो तर ते राज्य काय करतायत, सर्व ब्राह्मणांना दान ठेवून टाकतायत। म्हणजे बघू शकतो आपण प्रभू रामचंद्र कशा प्रकारे की वैराग्य आपलं ते प्रकट करतायत आणि ज्यावेळी ते ब्राह्मणांना देत आहेत तर ब्राह्मण पण असे लोभी नव्हते, ते काय होते हा मिळालं चला आपण घेऊ, नाही ते बघतात की त्यांना जेवढं आवश्यक आहे तेवढं घेतात आणि बाकी संपूर्ण राज्य ते दान स्वीकारतात, असं नाही की दान घेत नाही, ते घेतात दान पण पुन्हा ते काय करतात त्यांनाच दान देऊन टाकतात। आणि ते ब्राह्मण विचार करतात की आपण ब्राह्मण आहोत की जमीन बाळगणे आणि राज्य करणे हे ब्राह्मणांचं कर्तव्य नाही आहे, हे कर्तव्य क्षत्रियांचं आहे आणि ते जाणून ते काय करतात ते राज्य पुन्हा प्रभू रामचंद्रांना ते देत आहेत आणि ते दिल्यानंतर ते सुंदर अशा प्रार्थना करतात। तर अनेक प्रार्थना ते करतात, त्यातील ही एक प्रार्थना आहे की ते म्हणत आहेत तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान असून तुम्ही ब्राह्मणांना पूजनीय दैवत मानलेलं आहे। म्हणजे भगवान नेहमीच जे ब्राह्मण आहेत त्यांना काय केलेलं आहे, त्यांनी पूज्य मानलेलं आहे। आणि आपण बघतो की कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणांचा आदर करायचे, प्रभू रामचंद्रही आदर करायचे आणि प्रभुपादी सांगतात की समाज म्हणजे एक शरीराप्रमाणे आहे की शरीराला जसं हात असतात, पाय असतात, हात असतात, उदर असतं आणि मस्तक असतं, हे चारही भाग काय महत्वपूर्ण आहेत। एक चांगला सुव्यवस्थित समाज जर चालण्यास असला पाहिजे, जसं एक चांगलं शरीर आहे तर या शरीराला हे सर्व अवयव असले पाहिजेत आणि त्यासाठी ते म्हणतात की जसं पायांची तुलना केली क्षत्रियांशी, उदराची तुलना केलेल्या वैश्यांशी, आता जे शूद्रांची पायांशी, वैश्याशी, पोटाशी, हाताशी, क्षत्रियांची आणि मस्तकाची तुलना केलेली आहे की ब्राह्मणांची। तर आपण बघतो की मस्तकाशिवाय ते शरीर राहू शकत नाही, एखाद्या वेळा हात नसले तरी शरीर राहू शकेल, पाय नसले तरी राहू शकेल, परंतु काय मस्तक हे पाहिजेच त्याला। तर महत्वपूर्ण आहे ब्राह्मणांची उपस्थिती असणे। आज आपण समाजात बघतो कित्येक लोकांनी ब्राह्मण शब्द ऐकलाच त्यांची तळपायाच्या डोक्याला जाते, परंतु ते समजत नाही नेमकं ब्राह्मण म्हणजे कोण, क्षत्रिय म्हणजे कोण, वैश्य म्हणजे कोण, ते समजत नाही। ते केवळ काय करतात की बस या लोकांनी आम्हाला त्रास दिला म्हणजे हे नको ना की असं, म्हणजे जे काही थोडीफार चूक झाली असेल, परंतु असं नाही की पूर्ण काय म्हणतात सूर्यचंद्र असेपर्यंत त्यांचा द्वेष करणे, नाही ती लोक होते त्याने केलं ते गेले पण आता संपलेले परत. तर आता लोकांची विचारधारा त्यांनी बदलली पाहिजे आणि खरा ब्राह्मण कोण, खरं क्षत्रिय कोण, वैश्य कोण हे जाणून त्यांनी घेतलं पाहिजे या शास्त्रांच्या द्वारे. आणि भगवान सुद्धा अशा ब्राह्मणांना काय करतायत, पूजनीय म्हणतायत. एवढेच नाही, जे शुक्राचार्य होते जे असुरांचे गुरु होते, ज्यावेळी आदितीने त्यांना म्हणलेले की माझ्या पुत्रांचं राज्य परत द्या, प्राप्त त्यांना ऐश्वर्य परत मिळू दे, स्वर्ग लोक परत मिळू दे, पण भगवान म्हणतात नाही नाही नाही, त्यांनी काय केलेलं आहे, ब्राह्मणांची त्यांनी चांगली सेवा केलेली आहे, शुक्राचार्यांची बली चांगली सेवा केलेली असते, त्यामुळे ते म्हणतात आता लगेच देऊ शकत नाही, थोडा वेळ थांबा. आणि ज्यावेळी ते हे ब्राह्मणांच्या प्रती अपराध करतील त्यावेळी मी निश्चित ते कार्य करेन, तोपर्यंत जोपर्यंत ते ब्राह्मणांचा आदर करतायत तोपर्यंत मी काय करू शकत नाही. तर या प्रकारे भगवान त्या ब्राह्मणांचा नेहमी आदर करत आहेत. आणि ते म्हणतायत की तुम्ही सर्व कीर्तिमान पुरुषांमध्ये काय आहात, सर्वश्रेष्ठ आहात, की भगवंतांची कीर्ती काय आहे, सर्वश्रेष्ठ आहे. तर अशा प्रकारे हे ब्राह्मण त्यांना प्रार्थना करतात. आणि नंतर मग पुढच्या श्लोकात वर्णन येतं, लोकांचे आपल्याविषयी काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी एकदा प्रभू रामचंद्र कोणालाही कळणार नाही अशा गुप्त वेशात रात्री नगरातून फिरत होते. तर बघू शकतो आपण की जो एक राजा आहे तो नेहमी काय करत असतो की लोकांचं आपल्याविषयी काय मत आहे हे जाणून घेण्यात तो सारस्वत ठेवतो, की जो नेता आहे किंवा जो राजा आहे त्याने हे केलं पाहिजे की लोकांचं काय मत आहे आणि त्यानुसार त्यानं काय केलं पाहिजे, ते फीडबॅक देतात किंवा जे मत देतात तर ते त्यांनी स्वीकारायला तयार असलं पाहिजे. कित्येक वेळा आपल्यालाही बरेच जण आपल्या प्रत्येक आपले हितचिंतक मित्र आपल्याला फीडबॅक देत असतात, कित्येक वेळा आपण त्याला स्वीकारतो आणि कित्येक वेळा काय होतं आपण त्याला निग्लेक्ट करतो. की जो एक ज्या व्यक्तीला आपल्या भक्तीमध्ये किंवा ज्याला प्रगती करायची आहे, यशस्वी व्हायचं आहे आपल्या जीवनात, तर हे फीडबॅक त्यांनी घेणं काय आहे, महत्वपूर्ण आहे. कारण जसे एक उदाहरण दिलं जातं की एकदा मिलिटरीमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घालत होते लोक, म्हणजे एक व्यक्ती जो शिपाई होता तो बघत होता मेजर, आणि जाताना तो आपल्या मुलालाही त्यांनी घेऊन गेला, मुलगा छोटा मुलगा म्हणला मी पण येतो, तर त्या गस्तवर होता मुलगा रात्रीच्या वेळी, त्या गस्त म्हणजे कोण शिपाई कसे झोपलेत वगैरे बघण्यासाठी, सर्व कोणी वेळेत झोपले की नाही बघण्यासाठी असं चक्कर मारत होतो. आणि तो मुलगा बघतो आणि काय करतो, तो मुला म्हणतो पप्पा पप्पा चिंगम. तर असे एकमेक झोपलेले असतात ना, तीन रॅक असतात, तर त्या वरच्या रॅकच्या खाली चिंगम लावलं, सेकंड रॅकच्या खाली चिंगम असतं आणि हे त्या माणसाला दिसत नसतं की त्याला चिंगम लावले, कारण त्याची उंची मोठी होती त्यामुळे त्याला खालीचं दिसत नव्हतं. पण लहान मुलगा आहे तो लहान आहे पण त्याला ते स्पष्ट दिसतं की बाबा इथं काहीतरी लागलेलं आहे चिंगम. तर सांगण्याचा उद्देश असा काय की जरी एखादा व्यक्ती लहान जरी असेल तरी त्याला काय होतंय ती गोष्ट दिसून येते आणि तो आपल्याला सांगतो की बाबा इथं एक दोष आहे, इथं एक चूक आहे. तर ती आपण स्वीकार करायला पाहिजे, कारण ती जर आपण स्वीकारली तर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. जर आपण चूक किंवा जे काय फीडबॅक देतात जर आपण स्वीकारलेच नाही तर आपल्यामध्ये कधी बदल होणार नाही, उलट काय होईल मग आपल्या अहंकारलाच आपण काय करू, काय म्हणतात त्याला, वृंदिगत करू, आणि जो अहंकार आपल्याला यशस्वी होण्यामध्ये बाधा आणू शकतो. आणि म्हणून इथं प्रभू रामचंद्रांच्याकडून हे शिकू शकतो की स्वतः प्रभू रामचंद्रांना संपूर्ण प्रजा संपूर्ण जग त्यांचं गुणगान करत आहे पण तरी पण सर्वसामान्य लोक काय म्हणतात त्याचं पण त्यांना उत्सुकता होती की बघूया सर्व समाज सुखी आहे ना, संतुष्ट आहे ना, काय समस्या तर नाही ना समाजात, आणि हे स्वतः जाऊन ते बघत होते. आणि त्यावेळी त्यांच्या कानी पडतं की मनुष्याने सीतादेवीविषयी विचारलेले अनुचित शब्द त्यांच्या कानावर पडले. तर एक व्यक्ती आपल्या पत्नीला म्हणत होता आणि त्याच्याबद्दल जे सीतामातेबद्दल अनुचित शब्द, उचित शब्द नाही अनुचित शब्द तो उच्चारत होता. ते आपल्या पत्नीला उद्देशून म्हणतोय, तू परपुरुषाकडे गेल्यामुळे दुष्ट व्याभिचारणी झाली आहेस, यापुढे मी तुला सांभाळणार नाही. राम स्त्री लंपट असल्यामुळे परमपुरुषाच्या ग्रही निवास केलेल्या स्थितीचा त्याने स्वीकार केला असला तरी मी त्याच्यासारखा स्त्री लंपट नसल्यामुळे मी तुझा शोक पुन्हा स्वीकार करणार नाही. तर तो व्यक्ती काय करत होता, आपल्या पत्नीला रागत होता, कारण त्याची पत्नी पण बाहेर दोन दिवस थांबून ती आलेली असते. आणि त्यामुळं पहिल्याच्या काळी असं होतं की पतीशिवाय ती कुठं जात नव्हती आणि त्यामुळं आणि दुसऱ्या परपुरुषाकडे तर बिलकुल नाही. तर अशा प्रकारचं त्यावेळी वातावरण होतं. आणि त्यावेळी हा म्हणतो की सीता महाराजांनी त्या रावणाकडे राहिले आणि रामचंद्रांनी तिचा स्वीकार केला. वास्तविकपणे श्रीरामाने तिची अग्निपरीक्षा बघितलेली, अग्निपरीक्षेनंतरच स्वीकार केला होता. पण हा ब्राह्मण काय जो व्यक्ती आहे त्याला धोबी म्हणलेला आहे, तर तो धोबी आहे तर तो म्हणतो की नाही नाही, त्यांनी तो स्त्री लंपट आहे आणि स्त्रीच्या आहारी असल्यामुळं त्याने सीता महाराजांनी स्वीकारले. मी मात्र तसा स्त्री लंपट नाही आहे आणि त्यामुळे मी तुझा स्वीकार करणार नाही, तू चालते हो म्हणून त्याला घरातून बाहेर काढत होता. आणि पुढे इथं दुसऱ्या श्लोकात सुखदेव गोस्वामी आपलं मत सांगतात. ते म्हणतात इति लोकात बहुमुखात दुराद्य दस विदह. ते म्हणतात की हे लोक कोण होते, लोकात बहुमुखात म्हणजे निरर्थक बडबड करणारे लोक, निर्बुद्ध आणि द्वेषी लोक निरर्थक वाचाळपणा करीत राहतात. तर ते म्हणतात हा व्यक्ती कोण होता, निर्बुद्ध. संस्कृत शब्द आहे असंविध. प्रभात त्याचं वर्णन करतात ज्यांच्याकडे पूर्ण ज्ञान नाही. सुखदेव गोस्वामी कोण काय म्हणतात, ते लोक कोण होते की त्या व्यक्तीला पूर्णपणे ज्ञान नव्हतं. आणि समाजामध्ये नेहमीच असे काही लोक असणार आहेत की ज्यांना पूर्ण ज्ञान नसणार आहे पण मात्र निरर्थक बडबड करण्यात ते अग्रेसर असणार आहेत. आणि आपण बघतो की प्रभू रामचंद्रांना लोकांनी नाही सोडलं की त्यांच्यावर पण त्यांनी काय केले, कटु शब्द त्यांना बोललेले आहेत, त्यांच्यावरही संशय त्या लोकांनी घेतलेला आहे. कित्येक वेळा आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग येतात, कोणी आपल्यावर संशय घेतात किंवा कोणी आपल्याला कटुवचन बोलतात किंवा अपमान करतात, तर आपल्यालाही भरपूर मोठा काय होतो, आघात होतो की अरे मी एवढं प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे आणि हे माझ्या कसं काय संशय होऊ शकतो, आणि कसं काय मला माझा अपमान कसं काय करू शकतो किंवा मला कटू माझं हृदय कसं काय तोडू शकतात. आणि अशा प्रकारे आपण बोलतो आणि मग आपण भक्तीच सोडून देतो किंवा मंदिरात येणंच सोडून देतो. आज कित्येक भक्तांना जर विचारलं तर काय येत ना, तर त्यांचं एक कारण असं की अरे ते भक्त बघा किती मला बोलले आणि त्यांना कुणी कमी कुणीच काय बोलत नाही त्यांना, तर अशामुळं मग आम्ही कशाला यायचं मंदिरात. तर आपण बघू शकलो की हे काही गोष्टी आहेत बाधा आपल्या भक्तीची, आपली भक्तीची दृढता चेक करण्यासाठी भगवंत असे काही प्रसंग आपल्या जीवनात घडवतात. जर आपण खरंच दृढ असू तर आपण काय करतो, अशा परिस्थितीत अशा संकटांना आपण थोडं दुर्लक्ष करून पुढे गेलं पाहिजे. कारण आपला जो लक्ष आहे, आपलं जे लक्ष आहे त्याच्यावर डोळा असला पाहिजे, बाकी येणाऱ्या समस्याकडे थोडा काना डोळा असला पाहिजे. कारण जर तसं नाही करू तर आपण लक्ष गाठू शकणार नाही. जसं एकदा एक व्यक्ती राजाकडे जातो आणि सांगतो की ही लोक माझी निंदा करतायत, ते लोक असं बोलतायत, ते तसं करतायत तसं करतायत, अशा बऱ्याच समस्या घेऊन तो राजाकडे गेलेला असतो. राजा म्हणतो की याला शिक्षा करा. तो त्या माणसाला समजत नाही काय, तर म्हणतो याला शिक्षा करा. काय शिक्षा करा, की ह्याच्याकडे ना तेलानं भरलेला एक वाटी पूर्ण द्यायची आणि पूर्ण राज्यामध्ये काय करायचं, भ्रमण करून यायचं. आणि एक थेंब जरी सांडला तर हे दोन शिपाई तुझ्या बाजूलाच असतील, लगेच ते काय करणार, शिरच्छेद करणार. आणि त्यामुळे तो घाबरतो आणि मी म्हणलं माझ्याबद्दल सांगायला तो नाही, राजाने दुसरंच दिलं. तो म्हणतो ठीक आहे, आता राजाची आज्ञा केलं पाहिजे आणि तुम्ही जातो येतो सगळे आणि फिरून येतो. राजा म्हणतो ठीक आहे ठेवून, आता मला सांग कोणी कोणी तुला वाटेत येताना कोणी कोणी त्रास दिला, कोणी निंदा केली. तर तो म्हणतो कोणीच नाही केली माझी निंदा, कोणीच मला काय बोललं नाही. तर राजाने काय केलेलं, वाटेत ह्या लोकांना ठेवलेलं तिथं सगळ्यांना निंदा कराय, कोणत्याला बोलायला थुंकायला, पण ह्याचं सर्व लक्ष कुठं होतं, त्या वाटीवर. जर एक जरी ते पडला तर मान काय होणार, म्हणजे धडा वेगळी होणार. आणि त्यामुळे त्या बाकी सगळ्या गोष्टी होत होत्या पण त्या गोष्टीकडे बिलकुल त्याचं काय होते, ध्यान नव्हतं. पूर्ण ध्यान काय होतं, फोकस होतं त्याचं त्या तेलाच्या वाटीवर. तशाच प्रकारे की ह्या भौतिक जीवनात अशा गोष्टी येत राहणार पण आपलं लक्ष काय असलं पाहिजे, फोकस असलं पाहिजे की मला या जीवनामध्येच भगवंतांची कृपा प्राप्त करायचे. जर आपलं त्या लक्षावर जर फोकस असेल तर ह्या बाकीच्या गोष्टी काय वाटतील, एकदम निरर्थक वाटतील. की अरे होत राहतात आपण चलू, ते म्हणतात ना आपण थोडी सुधारणा करू, चला पुढे कसं जाईल. त्या अपराधामध्येच किंवा द्वेष किंवा निंदा करण्यामध्येच आपली गाडी रुतून बसणार नाही, तर आपली गाडी काय होईल, अशा प्रकारे ध्याकडे काय होईल, अग्रेसर होईल. आणि ज्या काही गोष्टी आपल्याला बदलाव करत सर्वांच्या भक्तांच्या आणि भगवंतांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण आपल्यात बदल करत आपण पुढं जाण्यासाठी तयार असलं पाहिजे, त्याचवेळी काय होऊ शकतो, आपण यशस्वी होऊ शकतो. आणि इथं प्रभू रामचंद्र स्वतः भक्त आहेत आणि तो व्यक्ती बोलतोय ना की अशा प्रकारचं, तर लगेच त्यांनी सीता मानिनी इतकी प्रिय होती त्यांना. आपण बघू शकतो की ज्यावेळी रावणाने हरण करून घेऊन जात होतो, तर त्यावेळी प्रभू रामचंद्र प्रत्येक वृक्षाला, प्रत्येक प्राण्याला, सगळ्यांना ते विनतायत, माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे. तर अशा प्रकारे सीता मानचा किती त्यांना विरह होता, किती प्रेम होतं, पण केवळ एक आदर्शला, एक जीवनामध्ये एक आदर्श राजा आहे आणि कर्तव्यदिष्ट राजा आहे, त्याचं कर्तव्य पालन करण्यासाठी त्यांनी काय केलं, आपल्या जी काही प्रिय सीता आहे त्यांची, पण तिचा पण त्यांनी काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. म्हणजे आपण बघतो की कर्तव्य पालन करणं एवढं सहज सोपं नसतं, की हे कर्तव्य पालनासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि त्यावेळी आणि केवळ गुरूंना आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आपण हे कर्तव्य पालनामध्ये दृढ असलं पाहिजे. जरी किती रामचंद्र कितीतरी वेदना होत होत्या, यातना होत होत्या, पण तरी पण त्यांनी काय केलं, तिचा त्याग केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण बघतो की या ठिकाणी आपण बघतो या धोबी आणि तिच्या पत्नीचं भांडण होत होतं, कारण अशा प्रकारचं असंशयाचं वातावरण होतं, कारण तिने काय केलं हे तिला माहीत नव्हतं आणि तो संशय घेतो. तर आज आपण बघतो की समाजामध्ये या कलियुगामध्ये खास करून की जे काय विवाह होत आहेत, तर त्यांच्यामध्ये पण नेहमीच काय आहे, असंशयाचं वातावरण निर्माण आहे. आणि म्हणून या असंशयाच्या वातावरणातून आपण काय असलं पाहिजे, बाहेर असलं पाहिजे, कारण आपले ज्यावेळी संबंध चांगले कधी होऊ शकतात, जर असा संशय असेल, अविश्वास असेल, तर तिथं संबंध दृढ बनतील का, नाही, त्या ठिकाणी संशय संबंध दृढ बनणार नाहीत. आपण बघतो की कदम मुनी आणि देवतींच्या प्रसंगामध्ये सांगतात कशा प्रकारे देवतीने त्यांची सेवा केलेली आहे. ते सांगतात की निरंतर ती सेवा करत होती आणि दृढ विश्वासानं, म्हणजे जे पती पत्नी आहेत किंवा जे मित्र आहेत आपापल्यामध्ये, की एकमेकांची नेहमी सेवा केली पाहिजे. जर आपण सेवा नाही करू तर दुसऱ्याकडून भोग घेण्याची आपण काय करू, एकतर सेवा करू, सेवा नाही झाली तर आपण भोग करण्याचं ते होईल. असं नाही की आपण भोग न करता किंवा सेवा न करता थांबू, दोन्हीपैकी एक निश्चित आपल्याकडून होणार. एकतर त्याच्याकडून आपण त्याची सेवा करू, जर सेवा नाही केली की त्यांच्याकडनं आपण भोग घेऊ, म्हणजे आपली सेवेत त्यांना लावू, तर ते योग्य नाही. मग त्यांची सेवा केली पाहिजे. नंतर एकमेकांच्या मध्ये दृढ विश्वास असला पाहिजे की बाबा नाही, यांनी जो करतो ना तो योग्य करतोय, आणि पूर्णपणे विश्वासाने ते असलं पाहिजे. नंतर अत्याधिक आदर, की त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, की एकमेकांच्या मध्ये आदर असला पाहिजे. जसं महाराज सांगतात ना, एक सूत्र सांगतात, काय सांगतात, रेट आर ए, ते म्हणतात की आर म्हणजे आर ए टी ई टी, तर ते म्हणतात आर म्हणजे काय, रिस्पेक्ट, की एकमेकांचा त्यांनी काय केला पाहिजे, आदर केला पाहिजे, पतीने पत्नीचा आणि पत्नीने पतीचा तर आदर केला पाहिजे. जसं आपण बघतो प्रत्येक कुठल्याही संबंधामध्ये जर चांगले संबंध टिकवायचे असेल तर प्रत्येकात आदर असणं काय आहे, महत्वपूर्ण आहे. जरी आपण मित्र असू तरी पण एकमेकांचा, मित्रांचा एकमेकांनी आदर केला पाहिजे. जर आदर असेल तरच ते संबंध दीर्घकाळापर्यंत टिकू शकतात. रिस्पेक्ट सांगतात. नंतर ॲप्रिसिएट, की जे काय आपण व्यक्ती करतात, प्रत्येकांना कोणी आपलं ॲप्रिसिएट करावाशी भावना असते, प्रशंसा करावीशी, काय म्हणतात त्याला, ॲप्रिसिएटला काय म्हणू, प्रशंसा, गुणगान, प्रशंसा करावीशी काय असते, अपेक्षा असते. आणि आपण बघतो की हे ज्यावेळी होतं त्यावेळी निश्चितपणे काय होतो, एक अमूलाग्र काय होतो, बदल होतो त्या व्यक्तीमध्ये, आणि त्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी ॲप्रिसिएट करायला पाहिजे. आणि हे झालं ॲप्रिसिएट. नंतर सांगितलं ई म्हणजे इन्करेज, की त्या व्यक्तीला नेहमी प्रोत्साहनाची गरज असते. आपण असे नाही की शुद्ध भक्त आहोत की लगेच स्वयंप्रेरित होऊन आपण सर्व काही करू शकू, नाही, प्रत्येकाकडून प्रत्येकाला काय आहे, थोडी प्रेरणेची काय असते, आवश्यकता असते. आणि जो कोणी प्रेरणा देईल त्या प्रकारे आपल्याला प्रेरणा प्राप्त होऊन आपण कार्यामध्ये यशस्वी बनू शकतो. जसं दोन बेडकांची कथा सांगितली जाते की दोन बेडक, त्या एका भांड असतं तागाचं आणि त्याच्यात पडलेले होते आणि ते येत नव्हतं, म्हणजे त्यातून बाहेर, कारण बरंच खाली होतं ताक, आणि त्यामुळे त्यांना येता येत नव्हतं बाहेर, आणि बऱ्याच उड्या मारत होते ते, आणि बाकीचे बेडकं त्याच्या भोवतीने जमा होतात. आणि ते सांगतात आता तुम्ही येऊ शकत नाही, तुमचा आता संपला, आता तुम्हाला शक्य नाही येणं, बाहेर शक्य नाही. आणि मग तो दोन बेडकं उड्या मारत होते, तर एक बेडूक काय करतो, तो बघतो की अरे एवढे सगळेजण सांगतात म्हणजे निश्चितच मला आता बाहेर पडता येणार नाही, आणि तो प्रयत्न थांब सोडून देतो आणि तो काय करतो, त्याचा मृत्यू होतो. आणि दुसरा बेडूक बघतो की हे सगळे लोक एवढे ओरडत आहेत, त्यामुळे तो जोर जोरात उड्या मारतो, जोर जोरात मारतो, आणि तिथं काय होतं, माखण जमा होतं, आणि त्या माखणावर उडी मारून तो काय होतो, बाहेर येतो. तर ते सगळे म्हणतात अरे तू कसं काय आलास, एवढं जगणं शक्य नव्हतं, आणि आम्ही सांगत होतो तू जगू शकणार नाहीस, आणि कसं काय बाहेर आलास. तो म्हणतो हा तो बाहेर होता, त्याला काही ऐकूच जात नव्हतं, आणि त्याला वाटतं की सगळेजण त्याला प्रोत्साहन देतात ये बाहेर ये बाहेर ये बाहेर, आणि त्यामुळे त्याने प्रयत्न सोडलेच नाहीत त्याने, आणि तो काय होतो बाहेर येतो. तर अशा प्रकारे ही प्रोत्साहन शक्य आहे, जो जिथं अशक्य गोष्ट आहे तिथं पण ती काय होते शक्य होऊन जाते, केवळ प्रोत्साहनासाठी. आणि म्हणून महाराज सांगतात की अशा प्रकारचे हे संबंध असले पाहिजे. कुणी म्हणेल आम्ही रिस्पेक्ट करतो, ऍप्रिशिएट करतो, एनकरेजही करतो, पण तरी पण आमच्या काय होतात खटके उठतात, भांडणं होतात, मग त्यावेळी महाराज म्हणतात टी म्हणजे टॉलरेट, सहन करायला आपण शिकलं पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघतो की ते जे देव होते ते अत्यंत निरंतर त्यांची सेवा करत होते, दृढ विश्वास होता, अत्याधिक आदराने करत होते, आणि इंद्रिय दमन होते, पूर्णपणे इंद्रिय त्यांच्या नियंत्रणात होते, आणि प्रेमानं ते काय करत होते त्यांची सेवा करत होते. आणि म्हणून आपण हे भगवंतांचं जे प्रेम आहे विकसित करण्याचा आपण प्रयत्न करतोय, तर हे प्रेम पहिला काय होणार आहे, डायरेक्ट भगवंताप्रती प्रकट नाही होणार, पहिला भक्तांच्या प्रती प्रकट होणार, की प्रत्येक भक्तांच्याशी मी किती प्रेमानं आचरण करतोय, किती प्रेम प्रकट करतोय, त्यावेळी काय होणार आहे, मग भविष्यात जाऊन भगवंताप्रती प्रेम विकसित होणार आहे. असं नाही की डायरेक्ट भगवंताप्रती विकसित होईल आणि मग भक्तांच्यावर प्रेमान वागेल, असं होणार नाही. पहिला भक्तांच्या प्रती आपण किती प्रेमानं वागतो, आणि त्यावेळी मग ते प्रेम भगवंताप्रती प्रकट होणार आहे. आणि ते म्हणते मधुर वचनाने त्यांनी तिने सेवा केली, म्हणजे ज्यावेळी आपण कटू शब्द बोलतो त्या कटू शब्दामुळे काय होतं की सर्व संबंध बिघडून जातात, आणि म्हणून मधुर शब्दांचा आपण त्या प्रकारे आपण कार्य केलं पाहिजे. नंतर देवतेचं पुढे सांगतात, म्हणतात की ते विसृजम, विसृज म्हणजे त्याग करून, काय काय त्याग करते, काम वासना अहंकार मत्सर लोभ पापाचरण आणि मद यांचा त्याग करते आणि सेवा करत असते. कसं तत्परतेने आणि सुज्ञपणाने, की लगेच ते सेवा करतात, असं नाही सेवा सांगितली करतो दोन तासांनी असं नाही, लगेच सांगितले लगेच ते सेवा करायचे, आणि सुज्ञपणानं की नाही असं नाही की बाबा सांगितलं आणि काय उलट सुलट करून टाकलं, नाही पूर्णपणे बुद्धी वापरून ते काय करायचे ती सेवा योग्य रीतीने करत होते. तर अशा प्रकारे जर पती बंधींचे चांगले संबंध असले तर निश्चितपणे ते जीवनभर राहू शकतात आणि चांगल्या कृष्णवाणीचं आचरण करू शकतात. जर त्यांच्या सारखेच भांडण होत असेल तर कृष्ण भावनेचं आचरण ते करू शकणार नाहीत. आणि म्हणून हे संबंध चांगले ठेवण्याचा काय उद्देश आपला, आपल्याला भगवंतांचं जे प्रेम आहे ते प्राप्त करायचं, आणि म्हणून त्यासाठी आपल्याला हे संबंध चांगले होण्यासाठी आपल्याला धडपड केली पाहिजे. जर हे संबंध चांगले असेल तर पती पत्नी चांगले असले तर त्यांची मुलंही चांगली होतात आणि समाजामध्येही चांगला प्रभाव पडतो आणि चांगला सद्गुणी लोकांचा समाज निर्माण होऊ शकतो, जी भगवंतांची इच्छा आहे की सगळे लोक गुण्या गोविंदाने राहावेत. तर ते कधी शक्य होतं, ज्यावेळी चांगला समाज निर्माण होतो. जर समाज चांगला नाही निर्माण झाला आसुरी स्वभाव होतो, आणि आसुरी समाजामध्ये कोणीही सुखी होऊ शकत नाही, हे पहिल्यापासून आहे. जे हिरण्यकश्यपू रावण सगळेजण आसुरी समाज निर्माण करण्याचा विचार करत होते, परंतु त्यांनी संतोष होऊ शकत नव्हते, ते एकमेकांच्यात भांडायचे, एकमेकांना मारायचे, तर कसं काय, आणि त्यांच्यात नेहमी अविश्वासाचं वातावरण असायचं, संशयाचं वातावरण असायचं, आणि त्यामध्ये भगवंत किंवा त्या व्यक्ती समाज किंवा ते व्यक्ती पण संतोष होऊ शकत नाहीत. आणि म्हणून जर कृष्ण भावनाभावी समाज निर्माण झाला तरच हे जग काय होऊ शकेल, वैकुंठ बनू शकेल, अन्यथा हे काय म्हणतात की दुःखालय मग शाश्वतम. आधीच भगवंतांनी सांगितले दुःखालय, त्याच्यात आणखीन आपण दुःख वाढवून ठेवू, म्हणून या ठिकाणी हे महत्वपूर्ण आहे. पुढं ते म्हणतात की हे लोक कोण आहेत, निर्बुद्ध आणि द्वेषी लोक आहेत, की भगवंतांचा द्वेष करणार आहेत. आणि निर्बुद्ध म्हणजे त्यांना बुद्धी नाही किंवा त्यांना पूर्णपणे ज्ञान नाहीये. जर त्यांना ज्ञान झालं असतं आणि त्यांच्या हृदयात जर द्वेष नसता तर त्या भगवंतांच्या प्रत्येक कृतीचा त्यांनी स्वीकार केला असतं आणि त्यांचे ते स्वीकार करून आपल्या जीवनाचा उद्धार केला असतं. आज समाजामध्ये आपण बघतो की अनेक लोक भगवंतांना भक्तांना नावं ठेवतात का, कारण त्यांना परिपूर्ण ज्ञान नाही. आणि ज्ञान असेल तर ते ज्ञान काय, एरिया गबाळ्याकडून त्यांनी घेतलेलं ज्ञान आहे की त्यांना गुरु शिष्य परंपरेत आलेलं ज्ञान नाही. ते जर त्या ज्ञानाचा जर त्यांनी स्वीकार केला तर ते चांगल्या प्रकारे ते या सगळ्या लोकांना चांगल्या योग्य शास्त्र चक्षुतून बघू शकतील. पण जर त्यांना योग्य ज्ञान नसल्यामुळे ते काय करतायत, जे काही कानाने ऐकलेलं आहे कुणाकडून ऐकलेलं आहे, आणि ते आज समाजामध्ये बघतो की जे द्वेषी आहेत निर्बुद्ध लोक अशा लोकांच्याकडून ते ऐकतात आणि स्वाभाविकपणे तेही भगवंताप्रती द्वेषी बनत आहेत. आणि म्हणून की आपण निर्बुद्ध असता कामा नाही, पूर्णपणे आपली बुद्धीचा वापर करून शास्त्र चक्षुतून प्रत्येक प्रसंग बघण्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यावेळी आपल्याला कळून येतं की प्रत्येक गोष्टी मागे भगवंतांचा हात आहे, आणि तो भगवंतांचा अदृश्य हात आपण बघायला शिकलो प्रत्येक गोष्टीत, तर आपण आपल्या जीवनात सुखी राहू शकतो. अन्यथा आपण प्रत्येक वेळी काय करू, प्रत्येकांच्यावर आपल्या अपयशाचं खापर प्रत्येकांच्या डोक्यावर फोडत राहू की ह्याच्यामुळे माझं झालं, कधी म्हणतात की अरे माझ्या जी पत्नी आहे ना ती चांगली नाही त्यामुळे मला जीवनात अशा समस्या येतात, पत्नी म्हणजे पती चांगले नाहीत, किंवा हे दोघे असले तर म्हणतात आमचे आई वडील चांगले नव्हते, त्याने आमच्यासाठी काय केलंय, सगळं आमचं जीवनाचं काय म्हणतात नाश केलेला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे नेहमीच कोणी पत्नीवर आई वडिलांवर मुलांच्यावर समाजावर कोण नाही भेटलं तर शेवटी भगवंतावर तरी पोडणारच की हे देवांनी माझं वाटतोळ केलं म्हणून. तर अशा प्रकारे आपण जर योग्य दृष्टिकोन या शास्त्र चक्षुतून नाही पाहिलं तर मग अशा प्रकारे आपण नेहमीच काय करू, जीवनभर रडत राहू, जीवनभर खापर फोडत राहू आणि दोष देत राहू आणि सुखी राहणार नाही, केवळ रडगाणं गात राहू आपण. आणि म्हणून या शास्त्र चक्षुतून आपण पाहिलं पाहिजे. आणि मग सीता महाराणींचा त्याग करतात. सीता महाराणी गर्भवती असल्याने तिला वाल्मिकी मुनींच्या आश्रमात आश्रय घेतात आणि तिथं आपण बघतो की सुंदर असा लवकुशांचा जन्म होतो. वाल्मिकी मुनींनी जे काही रामायण लिहिलं होतं ते स्वतः ते बघत होते कुणाला हे रामायण शिकवायचं, तर ते दोन मुलं एवढी कुशाग्र बुद्धीचे होते की त्यांना ते रामायण शिकवतात. आणि नंतर आपण बघतो की हेच जाऊन अयोध्यामध्ये सुंदर प्रत्येक गल्लीमध्ये ते काय करत होते, गात होते रामायण. आणि रामचंद्र जेव्हा ऐकतात ते तर त्या मुलांना बरताल सांगून बोलवून घेतात आणि आपल्या राजदरबारात काय करतात की सर्वांना मिळून ते आपल्याच लीला स्वतः भगवंत काय करतात श्रवण करतात आणि सर्व भक्तांच्या संबंधित. आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्र उच्च आसनावर बसलेले आहेत आणि त्या रामकथेमध्ये बाकीचे लोक इतकी आनंद घेतात, प्रभू रामचंद्र राहत नाही, ते काय करतात हळूहळू खाली येऊन सगळ्या लोकांच्या मध्ये बसतात आणि तिथून ते काय करतात त्या कथेंचा आनंद घेतात. तर म्हणजे आपण बघू शकतो की या भगवंतांच्या ज्या कथा आहेत त्या भगवंतांना सुद्धा काय करणार आहेत, आकर्षित करणार आहेत. तर निश्चितपणे आपण जर श्रवण केल्या कथा कर्णाद्वारे तर आपलं हृदय पण भगवंताकडे आकर्षित होऊन जाईल. यथाकाळी गर्भवती सीतादेवीने दोन जुळ्या पुत्रांना जन्म दिला, ते पुत्र पुढे लव आणि कुश या नावाने प्रसिद्ध झाले. हे परीक्षित महाराज, भगवान लक्ष्मणाचे अंगद आणि चित्रकेतू हे दोन पुत्र होते, तसेच भगवान भरताचे तक्ष आणि पुष्कर नामक दोन पुत्र होते, शत्रुघ्नाचे सुबाहु आणि श्रुतसेन नामक दोन पुत्र होते. तर अशा प्रकारे त्यांच्या बंधूंचं पण यात वर्णन आलेलं आहे. त्यांचं सांगितलंय की जे लक्ष्मण म्हणजे लक्ष्मी संपन्न इति लक्ष्मण. तर आपण बघू शकतो त्यांनी तर नेहमी सेवाच केलेली आहे भगवंतांची, त्यांच्याकडे काय त्यांनी कुठं राज्य नाही केलं तरी त्यांना लक्ष्मी संपन्न म्हणलेलं आहे. का बरं, कारण प्रभू रामचंद्रांची जी सेवा आहे ती लक्ष्मीप्रमाणे लक्ष्मीपेक्षा पण श्रेष्ठ मानलेलं आहे. तर ती सेवेची सेवारूपी संपत्ती त्यांच्याकडे होती, धन ते त्यांच्याकडे होतं सेवारूपी, आणि म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे लक्ष्मी संपन्न. तर म्हणून जे भगवंतांची जे आहे ती खूप महत्वपूर्ण आहे. आणि पुढे ते सांगतात की भरताचं सांगितलेलं आहे भार वाहती इति भरत, की जे भार वाहत आहेत कशाचं भार वाहत आहेत की त्या राज्यकारभाराचा, की जे राजगद्य आहे ते भरतांना नको होती पण केवळ प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार ते काय घेत आहेत त्या ठिकाणी ते राजगद्दीचं राज्याचा जे कार्यभार सांभाळतात तर तो काय एका भाराप्रमाणे, कारण त्यांची इच्छा नव्हती ती, केवळ तो जे मान सन्मान तो सगळा प्रभू रामचंद्रांचा आहे पण भगवंतांच्या आज्ञेनुसार ते स्वीकार करतात आणि म्हणून ते त्याला भार म्हणलेला आहे. आणि दुसरं आहे की शत्रुघ्न. शत्रुगण म्हणजे की आपण बघतो की या ठिकाणी वर्णन आहे, केवळ त्यांनी काय केलेलं आहे, एकाच शत्रुघ्नाने मधुराक्षसाच्या लवण नावाच्या पुत्राचा वध केला आणि मधुवन नामक एका विशाल वनात मथुरा नगर वसविले. की शत्रुघ्न म्हणजे शत्रूंचा नाश करणारा, पण शत्रुघ्नाने फक्त केवळ एक लवणासुराचा त्याने काय केलेला आहे, वध केलेला आहे, पण तरी पण त्यांना शत्रुघ्न म्हणलेलं आहे. का बरं? कारण सांगितलं जातं हे शत्रुघ्न आहेत प्रभू रामचंद्रांच्या सौंदर्याप्रती अतिशय आसक्त होते, की प्रभू रामचंद्रांच्या पासून ते अजिबात बाजूला राहत नव्हते, पण केवळ प्रभू रामचंद्रांनी सांगितलं तू काय कर, भरताची सेवा कर. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांच्यामध्ये जे प्रभू रामचंद्रांचं सौंदर्य होतं त्याच्यावर पण त्यांनी विजय मिळवला, कारण त्याच्यापासून ते राहू शकत नव्हते, पण तरी केवळ प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेमुळे त्यांनी काय केलं, भरतांची सेवा केली. आणि ते जे सौंदर्य होतं ते सेवेमध्ये एक शत्रूप्रमाण होतं, कारण त्या सेवेत त्यांना करूच देत नव्हतं, पण तरी पण त्यांना त्याच्यावर विजय मिळवलेला आहे आणि म्हणून त्यांना नाव शत्रुघ्न झालेलं आहे. आणि पुढे या ठिकाणी सांगितलंय पतीने त्यागल्यामुळे सीतादेवीने आपल्या दोन्ही पुत्रांचा भार वाल्मिकी मुनीवर सोपविला आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणविंदांचे ध्यान करीत तिने पृथ्वीच्या उदरात प्रवेश केला. तर आपण बघतो की सीता महाराणी पण अतिशय त्यांनाही विरह होता. ज्यावेळी आपण बघतो प्रभू रामचंद्र एकदा नवद्वीपमध्ये आलेले होते आणि नवद्वीपमध्ये आल्यावर एका ठिकाणी ते हसू लागतात, तर सीता महाराणी म्हणते तू का हसताय तुम्ही, तर त्यावेळी प्रभू रामचंद्र म्हणतात की या आत्तामध्ये या जन्मात तू काय करशील, मला सोडून जाशील, मी पुढच्या जन्म घेईन म्हणजे पुढच्या अवतारात मी तुला सोडून जाईन. तर स्वतः प्रभू रामचंद्र काय सांगतात मी चैतन्य महापुरुषांच्या रूपात येईन आणि मी त्यावेळी तुला सोडून जाईन. आणि आता बघतो की जशा प्रकारे या सीताबानानी विरहामध्ये या पृथ्वीमध्ये, कारण पृथ्वीमधून आलेले ते पुन्हा पृथ्वीमध्ये ते प्रविष्ट होते, तशाच प्रकारे लक्ष्मीप्रिय की चैतन्य महापुरुषांचा इतका विरह अग्नी होतो की त्या विरह अग्नीमध्ये त्या काय होतात, नष्ट होऊन जातात, ते शरीर त्यागतात. किंवा जे विष्णुप्रिया होत्या दुसरा विवाह त्यांचा, तर विष्णुप्रियांची ज्यावेळी चैतन्य महापुरुष संन्यास घेऊन जातात त्यावेळी विष्णुप्रिया भगवंतांच्या विरहामध्ये इतका विरह होत असतो की ते अतिशय रुदन करत असत. पण जसं चैतन्य महापुरुष जातात तसे सची मातेची काळजी आणि हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर या महामंत्राचा जप करायचे आणि जेवढा जप करायचे तेवढे तांदूळ ते काढायचे आणि तेवढेच तांदळाचे ते काय करायचे, भात बनवून ते ग्रहण करायचे. तर असे तपस्या त्यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे हे भगवंतांचं काय विरह प्रेम आहे. नंतर आपण बघतो की सीतादेवीने पृथ्वीत प्रवेश केल्याचे व्रत ऐकून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना फार दुःख झाले. ते जरी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असले तरी सीतेच्या दिव्य गुणांचे स्मरण होऊन ते दिव्य प्रेमापुटी शोक विवळ झाले. तर भगवान पण काय करत आहेत, शोक करत आहेत. तर एक छोटी कथा बघून आपण थांबूया. तर आपण बघतो की कित्येक लोकांना हे समजत नाही, प्रभुपाद ही तात्पर्यात लिहितात की भगवंतांचा जो काही शोक आहे हा विरह शोक सर्वसाधारण लोकांप्रमाणे नाही आहे. लोकांना वाटतं की अरे हा विरह होतो म्हणजे दुःख आहे, यातना आहेत, कुठे नाही, पण भगवंतांचा शोक तर प्रभुपाद इथं लिहितात की परंतु या भावनांना दिव्य सुखानुभूती समजली जाते. भगवंतांचा जो विरह आहे प्रत्येकांच्यातला तो सुख सुखानुभूती म्हणलेला आहे या विरहामध्ये, कारण भगवंतांना ते विरह भगवंत या लीला करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण पण ज्यावेळी द्वारकेला असायचे तर त्यावेळी नेहमीच उठायचे आणि राधे राधे गोपी गोपी म्हणून उच्चारण करायचे. सगळ्यांना कळायचं ना की का बरं भगवंत काय गोपीने अशी काय सेवा केलं, काय प्रेम केलेलं. तर एकदा बघतात की भगवान त्यांचं स्मरण होऊन भगवान स्वतःला आशीर्वाद करतात, तर त्या ठिकाणी उद्धवजी होते. उद्धवजी म्हणतात अरे उद्धवजी कोणाचे शिष्य होते, बृहस्पतींचे, बृहस्पतींचे शिष्य होते. एवढं ज्ञानात ते प्रगत होते, अतिशय ज्ञान होते. आणि ते म्हणतात कृष्णाला मित्रासारखे दोघांचे संबंध होते. ते म्हणतात अरे कृष्णा हे रजने हे सर्व भावतेचे लक्षण आहे की जो विद्वान व्यक्ती आहे तो कधीही आशुपात करत नाही. मग भगवंतांना समजतं की याच्याकडे भरपूर ज्ञान आहे, थोडीशी कमतरता याच्याकडे कशाची, या भक्तीची. आणि म्हणून ते काय करतात, उद्धवांना म्हणतात उद्धवा तू माझं दुःख तू समजू शकतोस, ये तू काय कर या वृंदावनामध्ये जा, की मी जसं रडतोय तशा ज्या सर्व गोपी पण काय करत आहेत, अतिशय दुःखात आहेत. आणि तू जा आणि माझे माता पिता नंद यशोदामाई गोपी आहेत यांची तू काय कर, सांत्वना करून ये. आणि त्यावेळी मग उद्धवने म्हणतात ठीक आहे. आणि भगवंतांचा आदेश घेऊन ते व्रज, उद्धवांची व्रज यात्रा तर त्या ठिकाणी येत आहेत. आणि खूप मोठी कथा आहे, मी थोडक्यात सांगतो. तर नंद महाराज आणि यशोदामाईकडे जातात तर तिथं बघतात की नंद महाराज आणि यशोदामाई ते निरंतर कृष्णाशिवाय काही बोलतच नाहीत आणि सतत नंद महाराज आशीर्वाद करतायत. इकडे यशोदामाई पण आशीर्वाद करत आहे. नंतर गोपी बघतात की सकाळी रोज सकाळी त्या नंद महाराजांचं आणि यशोदामाईचं दर्शन घेण्यासाठी यायच्या. तर ते बघतात की रथ उभा आहे. तर त्यांना वाटतं की अक्रूर पुन्हा आला का, जो हा अक्रूर नाही क्रूर आहे तो, तो पुन्हा आला का. ते म्हणा पुन्हा येऊन नेणार काय, आता कृष्ण बलरामांना घेऊन गेलाय आणि काय. मग नंतर तेवढ्यात उद्धवांना ते बघतात आणि उद्धव सेम भगवंतांसारखेच ठेवते आणि त्यामुळे त्यांना क्षणभर वाटतं की कृष्णच आलेले आहेत. मग नंतर ते ओळखतात नाही नाही कृष्ण त्यांचा मित्र आहे. आणि मग ते सांगतात की तुम्ही उद्धवजी सांगतात की मी काही संदेश घेऊन आलो. मग ते सांगतात की तुम्ही बागीच्यामध्ये या आणि आम्हाला सांगा. आणि त्यावेळी उद्धवजी स्वतः ते वाचून दाखवत असतात आणि तिकडे त्या गोपी पण रडत अश्रुपात करत असतात. आणि अशा प्रकारे ते बघतायत. इकडे राधाराणीची तर वेगळीच अवस्था असते. तर ती तर म्हणते की तिच्या भोवती एक भुंगा फिरत होता. तर ते भुंग्याला बघून म्हणते की तू त्या कृष्णासारखाच आहेस, कृष्ण जसं अविश्वासू आहेत तसंच तू त्यांचा अविश्वासू सेवक आहेस. मग ते उद्धवांना वाटतं की मलाच ते बोलतायत, कारण उद्धवांच्या प्रती त्या प्रकारे बोलणं होतं ते. आणि खूप सुंदर असं भ्रमरगीत आहे. म्हणजे कशा प्रकारे उद्धव राधाराणी भ्रमरचा संदेश आहे. आणि नंतर मग भ्रमर तो अचानक अदृश्य होतो. त्यावेळी मग राधाराणी म्हणते अरे नाही, कदाचित त्या जाऊन कृष्णाला सगळं सांगेल आणि पुन्हा कृष्ण खूप दुःखी होतील. आणि म्हणून ती अतिशय दुःखी होते आणि तेवढ्यात भ्रमर दिसू लागतो. मग त्यावेळी ती भगवंतांचं भरपूर गुणगान ती करत असते. आणि मग उद्धव आता म्हणतात आता आपण आलो आता जाऊ म्हणून ते जात असतात. आणि जाताना बघतात की पूर्ण पाण्याचा एक काय म्हणतात पाट वाहत असतो. तर यशो नंद महाराजांना विचारतात की हा पाठ कसला. तर उद्धवला म्हणतात जाऊन बघतोस. तर उद्धवजी त्या पाठाच्या दिशेने जातात. तर गोशाळेत, गोशाळेतल्या सगळ्या गायी काय होत्या, रडत होत्या. आणि ज्यावेळी हे सर्व दृश्य बघतात तर उद्धवजी म्हणतात की आमचे जे कन्हे आहेत, जे कृष्ण आहेत, ते खरंच काय आहेत, त्यांचं हृदय कठोर आहे. त्यावेळी त्यांना समजतं आणि त्यावेळी ते म्हणतात की त्या भगवंतांना प्रार्थना करतात, म्हणजे उद्धवजी प्रार्थना करतात की या गोपींची चरणधुली मला प्राप्त व्हावी, कारण ही खरं काय आहे, भक्ती आहे, हे खरं प्रेम आहे भगवंतांचं. कारण एक क्षण सुद्धा ना गोपी विसरत होत्या, राधाराणी विसरत होत्या, नंद महाराज यशोदा महाराज कोणी विसरत नाही, शिवाय या गायी सुद्धा काय होत्या, निरंतर भगवंतांच्या विरात होत्या. आणि ते भगवंत हृदय उद्धवाचं पण हृदय वितळत आणि तो प्रार्थना करतो की या खऱ्या या गोपींची मला धुळी प्राप्त होती. आणि म्हणून त्या वेलीच्या रूपामध्ये आजही उद्धव त्या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारे भगवंतांचं जे प्रेम आहे हे आपल्याला प्राप्त करायचं आहे. आणि हे प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल, जमीन पाताळ एक करावं लागेल, जमीन आकाश काय करायला एक करावं लागेल. आणि त्यासाठी अनेक संकट येतील, अनेक परीक्षा होतील आपल्या. जर आपण छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आपण बसू लागलो तर पुढे आपली गाडी जाणार नाही आहे. आणि दिल्ली बहुत दूर आहे जसं म्हणतात ना, तशा प्रकारे अजून आपल्याला भरपूर पल्ला गाठायचा आहे. आणि त्यासाठी आपण ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होतात तर यांच्याकडं शास्त्रचक्षुतून बघून त्यांना वेळेस दूर करून आपल्याला पुढे जायचं आहे. प्रभुपादांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतलेत की प्रत्येक या किती कष्ट घेतलेले आहेत, किती सर्व गोष्टी झेललेल्या आहेत, किती अपमान झेलेला आहे. तर कोणी आपल्याला का नाही कोणी बोललं, जसं भगवंतांना बोलतायत आपल्याला का नाहीत बोलणार, निश्चितपणे बोलते लोक. तर त्याच्याकडे पण आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. दुर्लक्ष म्हणजे योग्य ते काही क्रिया करून आपण गेलं पाहिजे. असं नाही की त्याच्यावरच भ्रमित आहे, असं बोललाच का मला, असं बोलला का माझ्यावरच का संशय घेतला, चला मन नाही करेल भक्ती. तर हे काय होणार आहे, चुकीचं होणार आहे. आणि म्हणून योग्य शास्त्रचक्षुतून बघून योग्य त्याच्यावर पर्याय करून आपली गाडी पुढे गेली पाहिजे. आपल्याला भगवंतांची जी भक्ती आहे, ते प्रेम आहे, ज्याची आपण रोज चर्चा करतो, रोज श्रवण करतो, ते आपल्याला प्राप्त करायचं आहे. आणि ते आपलं ध्येय आहे. आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टींच्याकडे जर आपण सगळं लक्ष दिलं तर ध्येय आपलं चुकून जाईल. तर तर आपण आपल्या देहावर नेहमी आपला फोकस असला पाहिजे, जेणेकरून या बारीक सारीक गोष्टीकडे आपण गंभीरतेने बघणार नाही. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. कोणाला काही प्रश्न टीका टिप्पणी असली सांगू शकता. गौर भक्तवृंद की जय.